हॅलो घाटगे सर बोलतायत ना? घाटगे सर, विशाल बोलतोय परांजपे मधून, ट्रायडेंट टावर. सर झालं काय घरी बोलणं? मग सर आता चांगली ऑफर दिली असते ना आपण? ओके, अंडा नकोच आहे का तुम्हाला? ओके ठीक आहे, चालेल. ओके सर.